द्रविणस्य वः
ॐ त्वमग्ने सप्रधायसि जुष्टो होता वरेण्यः त्वया यज्ञम् वितनुवते
ॐ त्वमग्ने वाजसातमम् सनोरास्वासुवीर्यम् ॐ अग्ने मेरणाय देवास्त्वं परिपूरसि आराधश्चित्तमञ्जसे
Leiden und Schwierigkeiten warten auf jeden, solange man sich nicht bewusst mit dem Göttlichen vereint hat. Daher ist das einzig richtige Verhalten, Ruhe zu bewahren und allem, was auch immer kommt, Gutem oder Schlechtem, mit Geduld und Ausdauer entgegenzutreten, weil alle Ruhelosigkeit die Schwierigkeiten nur verschlimmert. Die Mutter.